aby ko majtri pornen na mo bud hai hai vi. So let me start then on this paper. So as you know, I wrote this after consultations with Bante. I had a series of discussions with Bante about quite a range of different issues. It started in 2009 and went on till 2011, I think. And it resulted in a series of papers. So I'd have conversations with Bante, which I would record. And these conversations with him were following up something that he'd said in his the conversations we had with him in 2009.
आणि मग ह्या संवादामध्ये ज्या गोष्टी 2009 मध्ये माझ्याशी ते बोललेले आहेत त्याच गोष्टी तिथे असायच्या.
It said that the order is the community of his disciples and disciples of disciples.
आणि ते म्हणाले होते की संघ कोणाचा संघ आहे तर संघ त्यांच्या शिष्यांचा आणि त्यांच्या शिष्यांच्या शिष्यांचा आहे.
And that these disciples are practicing the Buddha's Dhamma in accordance with his particular presentation of it.
आणि त्यांनी म्हणाले की त्यांचे जे शिष्य आहेत ते बुद्धाच्या धर्माचं आचरण करतात ज्या पद्धतीनं भंतेंनी स्वतः विशेष प्रकारे त्याचं सादरीकरण केलेलं आहे त्याचं.
And then he said that of course his teachings are all the Buddha's teachings.
आणि ते असं पण म्हणाले की निश्चित स्वरूपात त्यांच्या ज्या शिक्षा आहेत त्या सर्व बुद्ध शिक्षा आहेत.
But then with his own particular way of presenting them for our own circumstances.
परंतु आपल्या विशिष्ट परिस्थितीमध्ये त्याचं एक विशिष्ट सादरीकरण त्यांनी केलेलं आहे.
So it seemed to me that we needed to clarify some of the principles behind his particular presentation.
आणि म्हणून त्याच्या विशिष्ट सादरीकरणामागे काही जी तत्व आहेत मूलभूत तत्व त्याची स्पष्टता देणं गरजेचं आहे.
And so these further conversations that I had with him were attempting to clarify these issues.
आणि त्याच्यानंतरचा माझा जो संवाद त्याच्यासोबत झालेला आहे तो सगळा संवाद अशा प्रकारच्या विषयांचं स्पष्टीकरण देण्यासाठी किंवा स्पष्टता येण्यासाठी झालेला.
So during this set of conversations I was particularly concerned with the place of the ordination ceremony.
आणि विशेषतः ह्या चर्चेच्या दरम्यान प्लेस ऑफ द ऑर्डिनेशन
सेरेमनी
आपल्या दीक्षा समारंभाचा काय दीक्षा समारंभाचं काय स्थान आहे त्याच्या संदर्भात हा संवाद आहे.
And how that fitted into his overall system.
आणि त्यांच्या म्हणजे भंतेची जी काही संपूर्ण प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये ही गोष्ट कुठं बसते त्याच्याशी संबंधित.
And especially how the ceremony itself should be understood.
आणि प्रत्यक्ष जो समारंभ आहे तो सुद्धा कसा समजून घेतला पाहिजे याच्याशी संबंधित.
And what he was saying was nothing really different from anything he said before.
तर ते त्यावेळेस म्हणाले की याच्यापूर्वी जे काही ते बोललेले आहे त्याच्यापेक्षा ही गोष्ट खूप वेगळी आहे असं नाही.
But there were some subtle points that he made that are quite important.
परंतु त्याच्यामध्ये काही अगदी सूक्ष्म असे मुद्दे त्यांनी निर्माण केलेले आहेत जे अतिशय महत्वाचे आहेत.
Because the ordination that we have is completely new in Buddhist tradition.
कारण आपली जी दीक्षा आहे तशी तशा प्रकारची दीक्षा बौद्ध परंपरेसाठी पूर्णतः नवीन आहे.
नो अदर बुद्धिस्ट ऑर्गनायझेशन ओर कम्युनिटी हॅज दिस ऑर्डिनेशन.
कुठल्याही प्रकारचा इतर जो बौद्ध संघ आहे किंवा बौद्ध समाज आहे तो अशा प्रकारचं कुठलीही दीक्षा त्यांच्याकडे नाही.
इट्स नॉट अ भिक्षू ओर भिक्षुणी ऑर्डिनेशन.
हे काही भिक्षू किंवा भिक्षुणींची दीक्षा नाहीये.
इट्स नॉट अ उपासक ओर उपासिकार ऑर्डिनेशन.
किंवा हे उपासक किंवा उपासिकांची दीक्षा सुद्धा नाहीये.
इट्स नॉट मेन ऑन वन इन अ मेन सेपरेटली फ्रॉम वुमेन.
किंवा हे पुरुष स्त्रियांपेक्षा वेगळे आहेत अशा स्वरूपाची सुद्धा दीक्षा नाहीये.
इट्स नॉट जस्ट फॉर पीपल फ्रॉम वन सेक्शन ऑफ सोसायटी.
किंवा समाजातल्या एका विशिष्ट भागातील लोकांसाठी ही दीक्षा नाहीये.
इट्स एन ऑर्डिनेशन दॅट्स कम्प्लीटली टू डू विथ पर्सनल डॉमिक कमिटमेंट.
आणि ही दीक्षा पूर्णतः एखाद्याच्या व्यक्तिगत धार्मिक प्रतिज्ञाबद्धतेशी संबंधित आहे.
Nobody else has this understanding.
आणि कुणाकडेच अशा प्रकारची समज नाहीये.
So it's really important that we are clear about this.
आणि म्हणूनच ही गोष्ट अतिशय महत्वाची होते की आपण सर्वजण ह्या गोष्टीबद्दल स्पष्ट असलं पाहिजे.
So Bhante wrote a letter to go at the beginning of this paper.
आणि म्हणून ह्या पेपरच्या सुरुवातीला भंतेने एक पत्र लिहिलेलं आहे याच्यासोबत त्या पत्रासोबत.
And he said in that letter that he was very happy to endorse these articles that I've written.
आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात की जे आर्टिकल्स किंवा पेपर मी लिहिलेले आहे ते प्रकारे त्याला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे.
Because each article enabled him to make clear his latest thinking on very important topics.
कारण प्रत्येक हा जो पेपर आहे त्यांचा अतिशय महत्वाच्या अशा विषयावर आता त्यांचं जे काही चिंतन आहे ते अभिव्यक्त करतं किंवा ते सांगतं.
Important topics for our order.
आपल्या संघासाठी सुद्धा अतिशय महत्वाचे हे विषय आहेत.
But he goes on to say, and therefore, for Buddhism in the modern world.
आणि मग हेच बोलत असताना ते असं म्हणतात की या अर्थाने आधुनिक जगाच्या बौद्ध धर्मासाठी सुद्धा ते उपयुक्त आहे.
Now isn't that interesting?
तर ही गोष्ट खरंच महत्व फारच रोचक नाहीये का?
But he does consider that his teaching and the order he founded has a unique contribution to make to the Dhamma in the present age.
आणि भंते स्वतः ही गोष्ट ग्राह्य मानतात की त्यांचं स्वतःच एक स्वतःच योगदान आणि संघ जो आहे तो ह्या नवीन जगामध्ये एकमेव द्वितीय असं योगदान आहे.
This itself demands a whole talk.
खर तर या गोष्टीसाठी स्वतः एका वेगळ्या प्रवचनाची गरज आहे.
But I'm only going to say a few things now.
परंतु त्यातल्या काहीच गोष्टी मी आता सांगू इच्छितो.
Bhante considers that the order is based upon very pure Dhamma principles.
भंते ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतात की आपला जो संघ आहे तो शुद्ध अशा धम्मतत्वांवर आधारित आहे.
They're not mixed up with other issues.
त्याच्यामध्ये इतर जे मुद्दे आहेत ते मिसळलेले नाहीये.
They make clear that the nature of Dhamma life in this modern circumstance.
आणि एक प्रकारे ह्या आधुनिक जी काही परिस्थिती आहे त्या आधुनिक परिस्थितीमध्ये ते धम्मतत्वांची
तर
ह्या धम्मतत्वांना एक प्रकारे नवीन जगामध्ये आधुनिक जगामध्ये स्पष्ट करतात.
And so he thinks that this will have an effect on the development of the Dhamma in the West. Sorry, in the modern world.
आणि त्यांना असं वाटतं की ही गोष्ट निश्चितच आधुनिक जगामध्ये धर्माच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल.
And of course, to this extent, his vision very strongly coincides with Babasaheb's.
आणि या अर्थाने का होईना त्यांची जी दृष्टी आहे ती बाबासाहेबांच्या दृष्टीशी मेळ खाते.
बाबासाहेब वॉज नॉट एबल टू डेव्हलप हिज आयडियाज व्हेरी फुली बिकॉज ही डाइड सो सून.
बाबासाहेबांना त्यांच्या स्वतःच्या ज्या कल्पना आहेत त्या पूर्ण विकसित करता आल्या नाहीत कारण ते लगेच त्यांचं निधन झालं.
बट द प्रिन्सिपल्स दॅट ही लेड आउट आर व्हेरी मच द प्रिन्सिपल्स दॅट Bhante हॅज वर्कड आउट इन आवर ऑर्डर.
परंतु ज्या तत्वांना बाबासाहेबांनी दर्शवलेलं होतं ती तशाच बऱ्याच अंशी तशाच सारखे तत्व भंतेंनी आपल्या संघासाठी दिलेले आहेत.
And it's interesting that more and more modern Buddhists are beginning to recognize this.
आणि ही गोष्ट फारच रोचक आहे की जे आधुनिक बौद्ध आहेत ते बौद्ध अधिकाधिक ते बौद्ध ह्या गोष्टीला समजू लागलेले आहेत.
Some of you will know that I wrote another paper after being asked to by Bhante called A Buddhist Manifesto.
तुमच्यापैकी काही लोकांना हे माहीत असेल की भंतेंच्या विनंतीवरून मी आणखीन एक पेपर लिहिलेला आहे ज्याला आपण बौद्धांचं घोषणापत्र म्हणतो ते.
अँड अ नंबर ऑफ बुद्धिस्ट फ्रॉम अदर ग्रुप्स हॅव सेड वेल दिस इज सो क्लिअर.
आणि कितीतरी इतर जे बौद्ध लोक आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की ही गोष्ट अतिशय स्पष्ट आहे.
दिस इज व्हॉट वी आर बिगिनिंग टू रिअलाइज आवरसेल्व्स.
आणि ते असं पण म्हणाले की ही गोष्ट जी आहे ती आता आम्हाला स्वतःला सुद्धा समजायला लागलेली आहे.
आणि
ते असं पण म्हणाले की भंते मात्र आमच्या कितीतरी पुढे आहेत.
सो Bhante इज व्हेरी हॅपी टू मेक क्लिअर हिज लेटेस्ट थिंकिंग.
आणि म्हणूनच भंते अतिशय आनंदी आहे की त्यांचा आत्ताचा जो काही विचार आहे त्याला स्पष्ट करण्यासाठी.
पर्टिक्युलरली द वे इन व्हिच हिज ऑल हिज टीचिंग हँग्स टुगेदर and is embodied in the ordination ceremony.
आणि विशेषतः त्यांच्या सर्व शिकवणी ज्या आहेत त्या जणकं एकत्र येतात आणि त्यांच्या दीक्षेच्या समारंभामध्ये अभिव्यक्त होतात.
It's as if there are many, many different threads to his teaching.
जणू काही त्यांच्या शिकवणींना वेगवेगळे असे धागे आहेत.
And they're all woven into a single strand by the ordination.
आणि ह्या सगळ्या धाग्यांना जणू काही एकाच दोरखंडामध्ये दीक्षेच्या दोरखंडामध्ये विणलं गेलेलं आहे.
So Bhante asks that all order members study this closely.
आणि म्हणून सर्व धम्मचारींनी ह्याचा अतिशय जवळून अभ्यास करावा ही विनंती त्यांनी
केली. This may mean that we need to do some work because I don't think people in India are doing so.
आणि म्हणून याच्यासाठी आपल्याला खरंच काही काम करण्याची गरज आहे, कारण मला असं वाटतं की भारतीय लोक काही हे करत नाहीत सध्या.
And it may be that at the end of this we decide we need to find some way of communicating all of this.
आणि कदाचित हा अभ्यास केल्यानंतर आपल्याला हे ठरवावं लागेल की ही गोष्ट लोकांना सांगण्यासाठी आपल्याला काही ना काही करावं लागेल.
Bhante says, I ask private preceptors especially to cooperate closely with the public preceptors in putting it into effect.
आणि भरते असं म्हणतात की विशेषतः मी आचार्यांना ही विनंती करेल की त्यांनी उपाध्यायांसोबत अगदी जवळून काम करून ह्या गोष्टीला प्रत्यक्ष उतरवण्यासाठी मदत करावी, सहकार्य करावं.
So who are we talking about?
तर आपण कुणाबद्दल विचार करता बोलतोय?
हम लोग.
कुणाबद्दल विचार करतोय? तर
प्रायव्हेट अँड पब्लिक प्रीसेप्टर्स,
उपाध्याय आणि आचार्य.
Bhante's voice is coming to us saying, please study this closely and put it into practice.
The Bhante's आवाज आपल्यापर्यंत येतो आणि ते म्हणतात की जो खूप सखोल्याचा अभ्यास करा आणि याला आचरणात उतरवा.
And he goes on to say, this will require a great deal of work.
आणि त्यास पुढे जाऊन ते असं म्हणतात की याच्यासाठी मात्र खूप मेहनत घ्यावी लागेल.
We need to make sure that we truly understand what is being presented.
पहिली गोष्ट करावी लागेल की जे काही आपल्या समोर आलेलं आहे त्याला खऱ्या अर्थाने समजून घेणं.
Then we need to consider very carefully how we're going to apply it to those we are ordaining.
आणि त्याचबरोबर ज्यांना आपण दीक्षा देणार आहोत त्यांच्या संदर्भात हे कसं लागू करायचं याचा सुद्धा खूप विचार करावा लागेल.
And then to put it fully into practice in our lives as preceptors.
आणि त्यानंतर ह्या गोष्टीला आपलं जे आचार्य म्हणून किंवा उपाध्याय म्हणून आपलं जे जीवन आहे त्याच्यामध्ये पूर्णतः कसं उतरवायचं याचा विचार करावा.
So Bhante says this effectively means a retraining.
तर भंते म्हणतात की याचा खऱ्या अर्थाने अर्थ होतो म्हणजे स्वतःला पुनर्प्रशिक्षित करणं.
Of course those of you just becoming preceptors, this is your training.
आणि जे नुकतेच प्रिसेप्टर बनत आहेत त्यांच्यासाठी हे प्रशिक्षण असणार आहे.
ओल्ड प्रिसेप्टर्स लाइक करुणामाया एंड आई, वी हॅव टू रिट्रेन.
आणि जुने जे उपाध्याय आहेत करुणामाया माझ्यासारखे त्यांना पुनर्प्रशिक्षणाची गरज आहे. चंद्रशील नीट,
वी हॅव टू रिट्रेन.
चंद्रशील ज्ञानसुरी यांना खूप गरज आहे.
देयर इज एन इंग्लिश एक्सप्रेशन, यू कांट टीच एन ओल्ड डॉग न्यू ट्रिक्स.
इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की जुन्या कुत्र्यांना तुम्ही नवीन ट्रिक शिकू शकत नाही.
Bhante asks that we do, we learn some new tricks, say Karunamaya. So Bhante then says, this paper shows that when people first become involved with our movement, they should experience a comprehensive Dhamma life.
तर भंते असं म्हणतात ह्या पत्रामध्ये की जेव्हा लोक आपल्या संघाच्या संपर्कात येतात तेव्हा धम्म जीवन जे आहे त्याचा एक समग्र असा अनुभव त्यांना घेता आला पाहिजे.
नॉट जस्ट वन पार्ट ऑफ इट बट द होल रेंज ऑफ धम्म लाईफ.
तर केवळ एकाच अंगाचा नाही तर धम्म जीवनाचं जे काही समग्र अंग आहे, संकळ अंग आहे, त्याचा त्यांना अनुभव घेता आला पाहिजे.
नॉट जस्ट द प्रीसेप्ट्स, मेडिटेशन.
केवळ शीलांचाच नाही तर ध्यानाचा सुद्धा.
नॉट जस्ट मेडिटेशन, स्टडी.
केवळ ध्यानच नाही तर अभ्यासाचा सुद्धा.
नॉट जस्ट प्रॅक्टिस इन दॅट वे बट फ्रेंडशिप.
केवळ तशा प्रकारे आचरण करणंच नाही तर मैत्रीचा सुद्धा अनुभव घेता आला पाहिजे.
दे शुड हॅव अ सेन्स ऑफ द फुल ब्रेथ ऑफ धम्म लाईफ.
आणि धर्मजीवनाचा जो काही संपूर्ण विस्तार आहे त्याचा जो काही त्यांना अनुभव घेता आला.
द मोमेंट दे वॉक थ्रू अ सेंटर डोर, द मोमेंट दे कम इन टू कॉन्टॅक्ट विथ धम्मचारीज एंड धम्मचारिणीज, they should have that experience.
आणि जसं ते केंद्राच्या दरवाजाच्या आतमध्ये येतील किंवा धम्मचारी किंवा धम्मचारिणींच्या संपर्कात येतील तसा त्यांना हा अनुभव मिळाला पाहिजे.
Well, I don't think they do, I'm afraid, but we need to work to make sure they do.
खरं तर मला याची चिंता वाटते. मला असं वाटत नाही की आता सध्या त्यांना तसा अनुभव मिळतो, परंतु याची आपल्याला खात्री केली पाहिजे की हा अनुभव त्यांना मिळेल.
What they need should be appropriate to them.
आणि त्यांना एक प्रकारे ती गोष्ट मिळाली पाहिजे जी त्यांच्या दृष्टिकोनातून योग्य आहे.
You know, sometimes when people go to a Buddhist group, it's as if they have to be PhD scholars.
कधी कधी एखाद्या बुद्धिस्ट ग्रुपकडे काही लोक जातात, तिथे जाताना जणू काही त्या लोकांना आपण पीएचडी स्कॉलर असलं पाहिजे अशी अपेक्षा केली
जाते. That often happens in the West. If you go to some centers, not our centers, but other centers, it's a bit as if you just have to be an intellectual.
खरं तर आपल्या केंद्रांमध्ये नाही, परंतु बाहेरच्या केंद्रामध्ये पश्चिममध्ये जेव्हा लोक जातात तेव्हा तिथे अपेक्षा केली जाते की तुम्ही तिथे बुद्धिमान असला पाहिजे.
But you don't have to be an intellectual to study the Dhamma.
धम्माचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही बुद्धिमानच असला पाहिजे असं आवश्यक नाहीये.
Yes, you need to be intelligent, but not educated necessarily.
तुम्हाला थोडीशी बुद्धिमत्ता असण्याची गरज आहे, परंतु तुम्ही शिक्षित असलाच पाहिजे याची आवश्यकता नाही.
You need to be awake, alive.
तुम्हाला थोडंसं जागृत असण्याची, जिवंत असण्याची गरज आहे.
So people should find whatever appeals to them.
आणि म्हणून जी गोष्ट त्या लोकांना योग्य वाटते, त्यांना आकर्षित करते, ती गोष्ट त्यांना मिळाली पाहिजे, सापडली पाहिजे.
And that contact with the movement should inevitably draw them towards ordination.
आणि त्यांचा संघासोबतचा जो संपर्क आहे तो अनिवार्यपणे आपोआपच त्यांना दीक्षेपर्यंत घेऊन आला पाहिजे.
Not because people are saying you should ask for ordination.
तर केवळ असं म्हणण्यामुळे नाही की आता तुम्ही दीक्षेसाठी विनंती करा अशा स्वरूपात नाही.
Because they should see there's a door that opens and that's the direction to go.
तर त्यांना हे दिसलं पाहिजे की जणू काही दरवाजे आपल्यासाठी खुले आहेत आणि ही ती दिशा आहे ज्या दिशेला ते जातील.
So there should be a sense of a broad approach to life.
आणि म्हणूनच जीवनाविषयीचा जो विस्तारित दृष्टिकोन आहे तो एक अनुभव त्यांना आला पाहिजे.
An approach to life that has depth that takes you further and further.
आणि जीवनाला अशा प्रकारे सामोरं गेलं पाहिजे ज्याच्यामध्ये अतिशय सखोलता आहे आणि जी तुम्हाला पुढे आणि पुढे घेऊन जाईल.
My point says we should look at everything we do to see whether it is like that.
आणि ते असं म्हणतात की ही गोष्ट अशा प्रकारे घडेल यासाठी आपण ती प्रत्येक गोष्ट केली पाहिजे असं म्हणतात.
I think it'd be really good if the National Council did look at what they're doing in this light.
आणि नॅशनल काउन्सिलने खरंच ही गोष्ट ह्या प्रकाशात बघण्याची आवश्यकता आहे.
But then Bhante ends with Chandrashil's message.
आणि भंते मग शेवटी चंद्रशिलांच्या संदेशाने संपवतात.
Don't just worry about the mitras.
त्याचं म्हणतात की केवळ मित्रांची चिंता करू नका.
It's no use to the mitras if you are not applying it.
याचा मित्रांसाठी काहीच उपयोग होणार नाही जर तुम्ही ती गोष्ट स्वतःला लावणार नसाल तर.
You can't ordain other people if you are not going for refuge deeply and effectively yourself.
जर तुम्ही स्वतः शरणगमन सकलात्मक आणि प्रामाणिकपणे करत असाल तर इतरांना ते मित्रांना तुम्ही लावू शकत नाही.
सो दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट.
आणि हा अतिशय महत्वाचा असा मुद्दा आहे.
ऑल आवर सिस्टम्स आर युसलेस इफ वी आर नॉट प्रॅक्टिसिंग द डम्मा effectively ourselves.
आपल्या सर्व प्रक्रिया ज्या आहेत त्या निरर्थक ठरतील जर आपण त्यांना ह्या गोष्टीला आपल्या स्वतःसाठी लावून पाहत नसू तर.
We need to do the karmic work of integration.
आपल्याला कर्माचं जे काही एकरूपता जे आहे किंवा समग्रता जे आहे ते काम करावं लागणार आहे.
We need to be doing the dharmic work of opening up to the Buddha.
आणि त्याचबरोबर धर्माचं जे काम आहे ते आपल्याला करावं लागेल स्वतःला बुद्धासाठी खुलं करून.
Dying dharmically.
धार्मिक दृष्ट्या मृत्यू पाहून
being reborn dharmically.
आणि धार्मिक दृष्ट्या पुनर्जन्मित होऊन.
So Bhante says if each of us does work diligently on ourselves in this way everything else will follow.
आणि बंते असं म्हणतात की आपल्यापैकी प्रत्येक जण जर जागृतीपूर्ण ह्या गोष्टीवर कार्य करू शकला तर मग प्रत्येक गोष्ट आपोआपच त्याच्यासोबत येईल.
So as always Bhante comes back to the most essential point.
आणि नेहमीप्रमाणेच बनते पुन्हा एकदा जे सार रूपाने जे मुद्दे आहेत त्याच्याकडेच येत असतात.
सो व्हाट वी आर लुकिंग एट दिस पेपर यू नीड टू स्पेक्टिकल्स.
आणि म्हणून हा पेपर जेव्हा आपण वाचतो आहोत त्यावेळेस आपल्याकडे दोन प्रकारचे चष्मे पाहिजेत.
वी नीड टू बी लुकिंग एट ऍज प्रीसेप्टर्स.
एक प्रकारे आपण उपाध्याय म्हणून आपण स्वतःकडे बघितलं पाहिजे.
हाऊ डू वी अप्लाय इट टू आवर डिसायपल्स.
आपल्या ज्या शिष्यांना ही गोष्ट कशी लागू करू शकतो या संदर्भात विचार केला पाहिजे.
हाऊ डू वी ब्रिंग इट इन टू द ऑर्डिनेशन सेरेमनी.
आपल्या दीक्षेमध्ये याला कसं आपण आणू शकतो याचा विचार केला पाहिजे.
बट ऍट द सेम टाइम वी नीड टू बी आस्किंग व्हॉट डज दिस मीन फॉर मी.
आणि त्याचबरोबर आपल्याला असा पण विचार करावा लागेल की याचा माझ्यासाठी काय अर्थ आहे.
हाऊ डज इट अप्लाय टू मी.
माझ्यासाठी हे कसं लागू पडतं.
इन अ वे दीज टू aspects are not separate really.
एकातने दोन अंग जे आहेत ते वेगवेगळे नाहीयेत.
If you're really looking at how you apply it to the mitras you'll be seeing it in yourself.
जर तुम्ही खरंच इतर मित्रांना ते कसं लागू पडतं हे जर पाहत असाल तर ती गोष्ट तुम्हाला सुद्धा लागू पडते.
इफ यू आर रियली लुकिंग एट इट इन योरसेल्फ यू विल बी सीइंग व्हॉट इट मीन्स एज अ प्रीसेप्टर.
आणि जेव्हा तुम्ही ती गोष्ट स्वतःमध्ये पाहाल तेव्हा ती गोष्ट एक उपाध्याय म्हणून इतरांच्या बाबतीत कशी असेल याचा सुद्धा ही गोष्ट सुद्धा तुम्ही पाहू शकाल.
ओके, नाउ वी गो इनटू द मेन आर्टिकल.
आता आपण जो मुख्य लेख जो आहे त्याच्याकडे जाऊया.
अँड द आर्टिकल इज कॉल्ड इनिशिएशन इनटू अ न्यू लाइफ.
तर ह्या लेखाचं नाव आहे नवीन जीवनाचा प्रारंभ.
वेल ऑफ कोर्स आय हॅड इन माइंड बाबासाहेब्स स्टेटमेंट आफ्टर हिज दीक्षा.
तर माझ्या मनामध्ये बाबासाहेबांचं दीक्षेनंतरचं जे वाक्य आहे ते आहे.
ही वॉज आस्क्ड हाउ ही फेल्ट.
त्यांना विचारण्यात आलं की त्यांना कसं वाटतंय.
ही सेड आय फील एज इफ आय हॅव बीन रीबोर्न, एज इफ आय गॉट अ न्यू लाइफ.
त्यावेळेस ते म्हणाले की जुनं काही मला पुनर्जन्मित झाल्यासारखं वाटतंय, मला नवीन जन्म मिळाल्यासारखं वाटतंय.
अँड येस, दॅट्स वन ऑफ द वाउज इज इट, द 22 प्रतिज्ञास.
तर 22 प्रतिज्ञांपैकी एक प्रतिज्ञा आहे ती.
सो क्लिअरली when you are ordained, when you go through the ordination ceremony, well, you need to feel you're being reborn.
आणि म्हणून जेव्हा तुम्ही दीक्षे समारंभातून जाता तेव्हा तुम्हाला तुम्ही पुनर्जन्मित झालात असं वाटणं आवश्यक आहे.
starting. Yes, in English the word initiation has a the connotation of abhisheka.
तर इंग्रजी हा जो शब्द आहे इनिशिएशन त्याला अभिषेक असा स्वरूपाचा संदर्भ आहे.
इट मीन्स इट्स व्हॉट यू वुड से अबाउट टिबेटन अभिषेक सेरेमनी वेअर यू आर इंट्रोड्यूस्ड टू अ पर्टिक्युलर गुरु ऑर बोधिसत्त्व.
तर तुम्ही याला तिबेटन जो अभिषेक समारंभ आहे त्याच्यासारखं पाहू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही बुद्ध किंवा बोधिसत्वाशी तुमची ओळख करून दिली जाते.
सो इन द रिलिजियस कॉन्टेक्स्ट इनिशिएशन मीन्स दिस व्हेरी स्पेसिफिक सेरेमनी यू गो थ्रू which it brings you into the mysteries, the secrets, the practices of a particular sect.
आणि बौद्ध अर्थाने जेव्हा आपण इनिशिएशन हा शब्द वापरतो त्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला एक प्रकारे अशा प्रकारच्या गूढ गोष्टींशी, अशा प्रकारच्या नवीन शिकवणीशी किंवा अशा प्रकारच्या आचरणाशी ज्या त्या विशिष्ट परंपरेची त्या आचरण आहेत त्याच्याशी तुमची ओळख करून दिली जाते.
सॉरी, आय थिंक यू सेड द बुद्धिस्ट मीनिंग, इट्स इन द जनरल रिलिजियस कॉन्टेक्स्ट.
तर सर्वसाधारण जो आध्यात्मिक संदर्भ आहे त्या संदर्भात केवळ बौद्ध नाही.
सो इट वॉज यूज्ड ऑफ द एन्शंट ग्रीक्स, दे हॅड इनिशिएशन.
जसं जो पुरातन ग्रीक आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा अभिषेक ही गोष्ट वापरली गेलेली आहे.
इनटू द मिस्टरीज ऑफ द अर्थ गॉडेस.
तर पृथ्वी देवता जी आहे तिचं जे रहस्य आहे त्याच्यामध्ये.
The Egyptians had initiations.
Egyptian je lok ahet tyanchyakade sudha ha abhishek hota.
So the word initiation has a very definite meaning in English.
Ani munun ha initiation shabdala vishishta asa artha ahe ingreji madhe.
But Dante says no, the initiation is the taking on of a new dhamma life.
Ani munun bhakti asa mhantat ki initiation cha artha hoto ki navin jivanala grahan karna, navin jivanala dharan karna.
It's not some magic ceremony.
हा कुठलाही जादूई असा समारंभ नाहीये.
Unfortunately, some people in the West do tend to see it like that because they're influenced by Tibetan Buddhism.
काही पाश्चिमात्य लोक या पद्धतीने विचार करतात कारण त्यांच्यावर तिबेटी बौद्ध धर्माचा प्रभाव आहे.
So, this is a very important phrase.
तर ही फारच महत्वपूर्ण असं वाक्य आहे.
And in using this title, I had two targets.
आणि हा शब्द वापरताना माझ्या मनामध्ये दोन उद्देश आहेत.
Westerners who tend to think in terms of magical initiation.
वेस्टर्नर जे पाश्चिमात्य लोक जे आहेत ते याला एक प्रकारे जादूई समारंभासारखं पाहतात.
And Indians who say the 22 pratigyas without really thinking what they mean by a new life.
भारतीय लोक जे 22 प्रतिज्ञा म्हणतात परंतु नवीन जीवनाचा अर्थ काय आहे हे न समजताच.
So I hope that I'm going to hit both targets with one hand.
आणि आता दोन्ही गोष्टींचा मी निशाणा एकाच बंदुकीने साधणार आहे.
And then it's the subtitle is the ordination ceremony in Sangharakshita's system of spiritual practice.
आणि याचं म्हणजे उप नाव आहे ते आहे की भंतेंच्या आध्यात्मिक आचरण प्रणालीमध्ये दीक्षा समारंभाचं महत्व.
So
स्थान.
The ordination ceremony is, well, the word I've used in English is crux. I don't know what the word is here.
Crux.
Crux. It means the crossing point. It's where everything's gathered together. And I don't know whether you can remember that experience yourself. I remember in my own ordination ceremony 41 years ago. I didn't know people got that old. But I remember that day as if it was now. I'm sure that many of you will experience the same thing. And it was as if at that time, everything I'd been in my mind, everything I'd wanted, everything I'd been looking for, was suddenly in front of me. All my efforts to practice the Dhamma came to some sort of flower. It's as if for the first time my life was integrated. What had brought me to the FWBO was fulfilled. I found the basis for everything in my life. And from that moment on, my life has unfolded. I've not always gone in the right way. I've not always been made as much effort as I should. Sometimes I've been confused. Sometimes I've acted wrongly. But I've never lost the sense that I was working out what I committed myself to in that ceremony.
परंतु त्या विशिष्ट समारंभामध्ये ज्या गोष्टीसाठी मी प्रतिज्ञाबद्ध झालेलो होतो ती गोष्ट मला करायची आहे हा जो संदर्भ आहे तो मी कधीही विसरलो नाही.
And for me now 41 years later it's as fresh as it was at that time.
आणि 41 वर्षांनंतर सुद्धा आजही ती गोष्ट माझ्यासाठी तितकीच ताजी तवानी आहे जेवढी 41 वर्षापूर्वी होती.
Of course I understand it somewhat more deeply.
निश्चितच त्या गोष्टीला अधिक सखोलात्मक मी काही अर्थाने सखोलात्मक समजू शकलेलो आहे.
But essentially, I'm the same person I was on the 25th of November, 1973.
परंतु अगदी सार रूपानं मी तोच व्यक्ती आहे जो 25 नोव्हेंबर 1973 ला होतो.
I'm still working with the same inspiration.
मी आजही त्याच प्रेरणेने काम करतो.
So everything leads up to that point.
प्रत्येक गोष्ट त्या बिंदूपर्यंत येते.
And everything leads away from that point.
आणि त्या बिंदूपासून प्रत्येक गोष्ट पुढे विकसित होते.
It's a bit like a lens.
तर ही गोष्ट एक प्रकारचा लेन्स सारखी आहे.
All the light is concentrated at that point.
प्रत्येक प्रकाश जो आहे तो त्या विशिष्ट बिंदूवर एकाग्र होतो.
And then it's focused from that point.
आणि त्या बिंदूपासून तो पुढे असा विस्तारित होतो.
This is the heart of Bhante's system.
आणि भंतेच्या पद्धतीमधलं हे हृदय आहे.
This is why the preceptors are so critical to our whole community.
आणि म्हणूनच आपल्या संपूर्ण समाजासाठी संघासाठी प्रिसेप्टर अतिशय महत्वाची बाब ठरतात.
Because they are, so to speak, the guardians of that lens.
एक प्रकारे ह्या त्या लेन्सचे एक प्रकारे ते रक्षक आहेत.
Now, when the order was founded, well, when was it, 1968, it was only 5 years before I was ordained, but as far as I'm concerned, it was founded in the Ice Age.
Yeah.
It seemed as if it had always been there. But it was only 5 years before I was ordained. Bante was still working out fully what ordination meant.
And
his understanding of what ordination signifies has got clearer and
clearer. There's
been a slow evolution.
And I
remember when I first went to a Tri Ratna Center.
In fact,
it was called the Tri Ratna Kendra.
It's a
three jewel center in the middle of London.
It
was a tiny little room. Just like from here to Gnanashuri Square.
Huh?
Actually, more like from me to Jayamani, it was even smaller
than that. And
a shrine room that was just a little bit bigger than that. I was quite a shy young man. You might find that hard to believe, but I was quite a shy young man.
लाजळू असा तरुण होतो तुम्हाला याच्यावर विश्वास ठेवणं थोडं कठीण जाईल परंतु मी खरंच लाजळू होतो
I was only 21
मी त्यावेळेस 21 वर्षाचा होतो
and I remember walking into the room and feeling very very shy
मला आठवते की मी त्या रूम मध्ये प्रवेश केला आणि फार मला लाजल्यासारखं वाटत होतं
so I looked for some protection
And
I saw a notice board with notices on it.
So I
went and looked at the notice board. Of course, I couldn't see anything because I was too nervous. I just wanted a stone to come under to hide me.
Excuse me.
But I did see on that notice board there was a list of the four ordinations available in the Western Buddhist Sangha.
आणि मग त्या नोटीस बोर्डवर बघताना मला ती एक नोटीस सापडली ज्याच्यामध्ये संघामध्ये जे चार वेगवेगळे दीक्षा होत्या त्यांची यादी लावलेली होती.
That's what it was called, the Western Buddhist Sangha.
त्याला त्यावेळेस पाश्चिमात्य बौद्ध संघ म्हटलं जायचं.
And there were four ordinations.
त्याच्यामध्ये चार दीक्षा होत्या.
उपासिका उपासिका
ही पहिली दीक्षा.
महाउपासिका महाउपासिका
ही दुसरी.
भिक्षू भिक्षुनी
तिसरी.
And next? Bodhisattva. And
Bodhisattva, four.
Indeed, Bante did give Mahopasika and Mahopasika ordinations.
One of each.
And one Bodhisattva ordination. Fairly soon after that, he began to change his view of ordination.
He said that,
for a start, he was a little disappointed with the Mahopasikas and the Bodhisattva.
आणि ते म्हणाले की सुरुवातीला एक प्रकारे ही वॉज डिसअपॉइंटेड
येस
ते थोडेसे निराश होते महाउपासक आणि उपासिकांबद्दल आणि
बोधिसत्वांबद्दल
ज्या पद्धतीने त्यांना अपेक्षा होती त्या पद्धतीने ते चांगले काही निर्माण झाले नाही
दॅट्स अनदर स्टोरी ऑफ कोर्स
त्याची एक दुसरी पण कथा आहे कहाणी आहे
बट as time went on by the 1980s Bante had come to see that actually all these different ordinations were not necessary
परंतु जसजसा काळ पुढे जात राहिला 1980 च्या दरम्यान बंतेंना असं वाटलं ऑब्व्हियस
दिस डिफरंट ऑर्डिनेशन्स वर नॉट नेसेसरी
आणि बंतेंच्या लक्षात आलं की हे जे वेगवेगळ्या दीक्षा ज्या आहेत त्यांची गरज नाहीये
ही सीन दॅट गोइंग फॉर रेफ्यूज टू द थ्री ज्युअल्स इज द सेंट्रल अँड डेफिनेटिव्ह ऍक्ट ऑफ द बुद्धिस्ट लाईफ
आणि त्यांच्या हे लक्षात आलं की खऱ्या अर्थाने शरणागमन करणं ही बौद्ध जीवनाची लोकांच्या जीवनातली अतिशय निर्णयात्मक आणि महत्वपूर्ण कृती आहे.
इट्स पासिंग थ्रू दॅट डोअरवे दॅट्स इम्पॉर्टंट.
त्या दरवाज्याच्या मधून बाहेर जाणं अतिशय महत्वाची गोष्ट.
इट डझंट मॅटर विच कॉरिडोर्स यू गो डाऊन वन्स यू आर थ्रू दॅट डोअरवे, द मेन थिंग इज पासिंग थ्रू द डोअरवे.
तर एक महत्वाची गोष्ट ही आहे की त्या दरवाज्यातून बाहेर पडणं, दरवाज्यातून बाहेर पडल्यानंतर तुम्ही कोणत्या वेगवेगळ्या वरांड्यात जाता ही महत्वाची गोष्ट नाही.
इट्स वेन यू फुली कमिट युअरसेल्फ टू द बुद्ध धम्म संघ, दॅट्स द इम्पॉर्टंट पॉइंट.
महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही बुद्ध धम्म संघाला पूर्णपणे प्रतिज्ञाबद्ध होणं.
एंड पांचे सीज दिस एज नॉट अ सॉर्ट ऑफ जस्ट अ नॅरोली बुद्धिस्ट इव्हेंट.
या गोष्टीला भंते केवळ एक मर्यादित स्वरूपाचं एक बौद्ध घटना म्हणून पाहत नाही.
He sees that what you're doing when you undergo ordination is aligning yourself with, committing yourself to a process that is inherent in the universe.
आणि एक प्रकारे भंते असं म्हणतात की जेव्हा अशा प्रकारे तुम्ही प्रतिज्ञाबद्ध होता तेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या the process
that is inherent in the universe.
तर ह्या संपूर्ण विश्वामध्ये जी काही ही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेसोबतच स्वतःला तुम्ही काय करत असता लावण्याचा प्रयत्न करत असता त्या प्रक्रियेसोबत येत असता.
If you like, it's the evolutionary principle at work everywhere.
तुम्ही असं पण म्हणू शकता की हे उत्क्रांतीचं तत्व आहे जे सर्वीकडेच काम करतं.
You know, we look around us at the trees and so on.
आपण आपल्या आजूबाजूला बघतो, झाडांना बघतो.
Hundreds of thousands of years ago there were no such trees.
Hazaro varsha purvi asha prakarchi kai jhada navti.
This was just a vast lava flow.
Keval jo lava ras ahe tacha ek to drava rupane pasarlela hota.
But gradually plants and trees developed that could survive in these circumstances.
आणि हळूहळू मग हे रोपटे निर्माण झाले, झाडं निर्माण झाले आणि ह्या परिस्थितीमध्ये ते तग धरू शकले, जगू शकले.
द होल प्रोसेस ऑफ इव्होल्युशन ब्रॉट अबाउट द वर्ल्ड दॅट वी सी नाउ.
आणि ही उत्क्रांतीची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेतून हे जग आता जे पाहतो होत आपण ते जग निर्माण झालं, समोर आलं.
सो कांट ही सेज दॅट सेम प्रिन्सिपल इज स्टील एट वर्क इन यू.
भंते असं म्हणतात की हे तत्व आजही आपल्यामध्ये कार्य करतं.
दिस प्रोसेस दॅट इव्हॉल्व्स हायर अँड हायर फॉर्म्स ऑफ लाईफ is at work in you.
अशा प्रकारे अगदी उच्चतम प्रकारचं जे काही जीवन आहे ते निर्माण करणारी ही जी प्रक्रिया आहे ती तुमच्यामध्ये सुद्धा काम करते.
But here it's not a species that's evolving, it's the individual.
आता इथे वेगवेगळ्या प्रकारचे जीव काही विकसित होत नाही तर इथे तो व्यक्ती आहे तो विकसित होतो.
But the same process is at work.
परंतु तीच प्रक्रिया जी आहे ती इथे काम करते.
So when you go for refuge to the three jewels, you're aligning yourself with the evolutionary impulse in life itself.
आणि म्हणून जेव्हा तुम्ही तिरत्नाना प्रतिज्ञाबद्ध होता तेव्हा एक प्रकारे जीवनामध्ये असणारे जी काही उत्स्फूर्तता आहे त्या उत्स्फूर्ततेसोबत तुम्ही स्वतःला जोडत असता, त्या उत्स्फूर्ततेसोबत स्वतःला ठेवत असता.
यू आर कम्प्लिटली एम्ब्रेसिंग अ प्रोसेस दॅट कॅन अनफोल्ड इन यू.
जी प्रक्रिया तुमच्या स्वतःमध्ये विकसित होऊ शकते, खुलू शकते, त्या प्रक्रियेला तुम्ही धारण करत असता, तिला आलिंगन देता.
दिस इज समथिंग रिअली वंडरफुल टू एक्सपिरियन्स अँड अंडरस्टँड.
आणि म्हणूनच ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे की ह्या गोष्टीला आपण समजून घेतलं पाहिजे.
यू कॅन फील युअर अफिनिटी, युअर किनशिप विथ एव्हरीथिंग अराउंड यू.
आणि एक प्रकारे तुमची इतरांबरोबरची जो संबंध आहे तो तुम्ही अनुभव करू शकता.
What the plant is doing, you are doing in your own way.
जी गोष्ट एखादं रोपट स्वतःसाठी करतं तीच गोष्ट तुम्ही स्वतःसाठी करत असता.
So Bante sees the ordination ceremony as the affirmation by the individual and the witnessing by another individual of commitment to a process that is inherent in life itself. The Bante sees the ceremony as an affirmation by the individual.
एक प्रकारे भंते ह्या दीक्षा समारंभाला व्यक्तीच्या द्वारे खात्री स्वीकारात्मक गोष्ट समजू
शकतो.
आणि त्यांचा जो स्वीकार आहे त्या स्वीकाराला उपाध्याय आणि आचार्य ही एक प्रकारे साक्ष देतात.
And what they're witnessing is the commitment to a process that is part of life itself.
आणि ते कोणत्या गोष्टीची साक्ष देतात तर अशा प्रकारच्या गोष्टीची साक्ष देतात जे जीवनाचा एक भाग आहे.
Something that's moving in you, not something that you move.
अशी गोष्ट की जी तुमच्या आतमध्ये चालत असते चालू राहते नाही की अशी गोष्ट नाही की जी बाहेर चालू आहे जिला तुम्ही प्रतिसाद देता.
That you are cooperating with.
तुम्ही एक प्रकारे तुमच्या त्या गोष्टीशी सहकार्य करता.
So Dante considered that it was not necessary to have different ordinations after that.
आणि मग त्यानंतर भंतेने असं वाटलं की दुसऱ्या वेगळ्या प्रकारच्या दीक्षेची खऱ्या अर्थाने गरज नाही.
Ordination is the commitment, the witnessing of commitment to that natural process.
आणि दीक्षा एक प्रकारे ज्या काही स्वाभाविक प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला साक्ष देण्याची बाब आहे.
नो मोर इज नीडेड.
आणि त्याच्या पलीकडे कशाची गरज नाही.
येस यू माइट डिसाइड टू टेक अप डिफरंट वाउज विद इन दॅट ओव्हरऑल कमिटमेंट.
आणि ह्या एकूण जी समग्र अशी प्रतिज्ञाबद्धता आहे तिच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रतिज्ञा कदाचित घेऊ शकता.
यू माइट वाव टेक अ वाव ऑफ द अनकारक.
तुम्ही कदाचित अनकारक बनण्याची प्रतिज्ञा घेऊ शकता.
बट इट्स नॉट अन ऑर्डिनेशन.
परंतु ते काही दीक्षा नाही.
इट्स रिअली इम्पॉर्टंट वी आर केअरफुल अबाउट आवर लँग्वेज हियर.
आणि म्हणून इथे ज्या प्रकारची भाषा आपण वापरतो तिची खूप काळजी घेतली पाहिजे.
वी वेंट इनटू दिस क्वाइट फुली डिडंट वी व्हेन योर सर्टेनली हॅपेंड टू पोडकास्ट.
जेव्हा चंद्रबुद्धींची दीक्षा झाली त्यावेळेस समारंभ झाला त्यावेळेस या गोष्टीमध्ये आपण अधिक सखोल गेलेलो होतो.
इट कन्फर्स नो स्टेटस. इट्स नॉट बिगर ऑर बेटर दॅन द बेसिक ऑर्डिनेशन.
आणि ही गोष्ट कुठल्याही प्रकारची अधिक प्रतिष्ठेची किंवा मोठी किंवा छोटी जो मुख्य दीक्षा आहे तिच्यापेक्षा नाही.
येस इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट वे ऑफ प्रॅक्टिसिंग रिनन्सिएशन.
आणि निश्चितच अशा प्रकारचं त्यागाचं जीवन जगणं महत्वाची बाब आहे.
वी ऑल नीड टू डू दॅट.
आणि आपल्या सगळ्यांना ती करण्याची गरज आहे.
बट इट्स सिम्पली अ पर्टिक्युलर वर्किंग आउट of the principle of going for refuge to the three jewels.
परंतु प्रयत्नांना असणारे जे काही आपली प्रतिज्ञाबद्धता आहे ती प्रतिज्ञाबद्धता विशिष्ट स्वरूपात त्या माध्यमातून काम करणं असं त्याचा अर्थ.
So Dante first spoke about this and made it all clear in a talk he gave here in India in 1981.
ही सगळी गोष्ट भंतेंनी त्यांच्या प्रवचनामध्ये स्पष्ट केलेली आहे जे प्रवचन त्यांनी 1981 ला भारतामध्ये दिलेलं होतं.
इट्स द फर्स्ट रिट्रीट दॅट चंद्रशील वॉज ऑन एंड चंद्रबोधी मस्ट हैव बीन देयर.
आणि हे ते पहिलं शिबिर होतं ज्याच्यामध्ये चंद्रशील आणि चंद्रबोधी पण होते.
सो इट हॅपन्ड इन इंडिया ब्रदर्स एंड सिस्टर्स.
ही गोष्ट भारतात घडलेली आहे माझ्या बरोबर आणि भगिनींना.
इन 1988 ही पब्लिश्ड अ बुक called The History of My Going for Refuge.
आणि त्यानंतर 1988 ला त्यांनी पुस्तक प्रकाशित केलं ज्याचं नाव होतं माझ्या शरणगमनाचा इतिहास.
And that shows the gradual development of his own understanding of what going for refuge means.
आणि त्याच्यामध्ये एक प्रकारे शरणगमनाचा अर्थ काय होतो या संदर्भातली त्याची जी समज आहे हळूहळू कशी विकसित होत गेली हे त्यात सांगितलेलं आहे.
We don't have that in either Hindi or Marathi, do we?
Marathi. South of Prince.
No, it's really important. It should be back in print.
He's in print.
We should have these things also on websites. We should have them as PDFs you can download.
तर या गोष्टी आपल्या वेबसाईट पण असल्या पाहिजेत पुस्तक रूपाने पण असल्या
पाहिजे. But it's a very important paper because it shows how Dante's ideas developed.
तो अतिशय महत्वाचा असा लेख आहे कारण त्याच्यात दिसतं की भंतेंच्या ज्या काही कल्पना आहेत त्या कशा विकसित होत गेल्या.
It should of course be clear that this is a new development.
ही गोष्ट अगदी स्पष्ट असली पाहिजे की एक प्रकारे हे नवीन हा नवीन बदल आहे विकास आहे.
अदर पीपल विल नॉट हॅव दिस सेम अंडरस्टँडिंग.
इतर लोकांना ही जी समज आहे ती असणार नाही.
इट्स पँथेज डिस्टिंक्टिव्ह एक्सप्लिकेशन ड्रॉईंग आउट ऑफ द मीनिंग ऑफ गोइंग फॉर रेफ्यूज एज द बुद्धा अंडरस्टूड इट.
तर बुद्धाने ज्या पद्धतीने समजलेलं आहे त्या त्याला विशिष्ट पद्धतीनं बाहेर आणण्याचं हे बंटेचं असं म्हणूया की एक कौशल्य आहे वेगळंपण आहे.
यू वॉन्ट फाइंड द बुद्ध साइड दिस.
तुम्हाला ही पण गोष्ट लक्षात येणार नाही की बुद्धाने म्हटलं असं सांगितलेलं आहे. बुद्धाने स्वतः ही गोष्ट सांगितलेली आहे असं कुठं पाहायला मिळणार नाही.
बट इफ यू लुक क्लोजली व्हॉट द बुद्ध डज से you can see that this is what it must mean.
परंतु जेव्हा तुम्ही अगदी सखोलात्मक दृष्टिकोनातून त्याला बघाल की बुद्धाने काय म्हटलेलं आहे तेव्हा तुमच्या लक्षात येईल जणू काही हीच गोष्ट बुद्धाने सांगितलेली आहे.
This, by the way, is an important function of a teacher like Sangrakshita.
आणि म्हणूनच भंतेसारख्या शिक्षकांचं किंवा गुरूंचं हे अतिशय महत्वाचं असं कार्य आहे.
He makes explicit what is implicit in the Buddha's teaching.
जे अंतर्भूत आहे त्या गोष्टीला ते एक प्रकारे व्यक्त करण्याचा अधिक खुलं करण्याचा प्रयत्न करतात.
That's what all of us do when we teach.
आणि आपल्यापैकी प्रत्येक जण जेव्हा आपण शिकवतो ती हीच गोष्ट करण्याचा आपण प्रयत्न करतो.
We try to make clearer, more plain what we have learned.
अधिक आपण त्याला स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो, अधिक चांगल्या तऱ्हेने मांडण्याचा प्रयत्न करतो जी गोष्ट आपण शिकलेलो आहोत.
But very great teachers like Nagarjuna, Acharya Nagarjuna or Asanga, Babasaheb or Bhante, they do this in a very a big way.
आणि ह्या सारखे जे नाव घेतलेली आहेत त्यासारखे गुरु जे आहेत हीच गोष्ट परंतु मोठ्या प्रमाणात करतात.
And the Triratna Pauda Mahasangha is the embodiment of this understanding. Sorry, the Triratna Pauda Sangha is the embodiment of this understanding.
आणि ह्या समजेचं जुनं काही त्रिरत्न बौद्ध संघ एक प्रकारचं अभिव्यक्त रूप आहे.
सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट फॉर यू टू गेट होल्ड ऑफ.
आणि हा अतिशय महत्वाचा असा मुद्दा आहे जो आपल्याला समजला पाहिजे.
अँड इट वुड बी गुड टू रिअली मेक शुअर इन युअर डिस्कशन दॅट यू आर क्लिअर अबाउट दिस.
आणि म्हणून तुमच्या चर्चेमध्ये ही गोष्ट अगदी स्पष्ट करण्याचा प्रयत्न करा की तुम्हाला हे समजलं आहे.
रिअली दिस हॅज बीन क्वाइट क्लिअर फॉर 20-30 इयर्स.
20-30 वर्षापासून ही गोष्ट अतिशय स्पष्ट आहे.
But there is still in the ceremony itself and the way it's been conducted some, well, I've said ambiguities.
तरी असं जरी असलं तरी देखील प्रत्यक्ष दीक्षा समारंभामध्ये या स्वरूपात थोडीशी संदिग्धता राहिलेली आहे.
So some people think, for instance, that the giving of the mantra is some sort of Tibetan initiation.
तर काही लोकांना असं वाटतं की मंत्र देणं म्हणजे जणू काही तिबेटी अभिषेकासारखं आहे.
And there's some confusions around that particularly.
आणि विशेषतः याच्या संदर्भातच काही संभ्रम आहेत.
Some people are still not clear that further ordinations and initiations are not necessary.
काही लोकांना अजूनही हे स्पष्ट नाही की पुढच्या प्रकारचे अभिषेक किंवा इतर जे दीक्षा आहेत त्यांची गरज नाही, ही बाब काही लोकांना स्पष्ट नाही.
Some people in the West are still not clear the relationship of the ordination to Bhante.
काही लोकांना दीक्षेचा भंतेशी काय संबंध आहे हे सुद्धा स्पष्ट नाही.
Some people think that they can be an order member and not a disciple of Sangharakshita.
काही लोकांना असं वाटतं की ते धर्मचारी तर असू शकतात परंतु भंतेचे शिष्य असू शकत नाहीत.
Nobody in India will think like this.
मला माहिती आहे की भारतातलं कुणीच असा विचार करणार नाही.
Which is quite interesting. In India, I told Bhante this when I last saw him, that in India you could be sure that 100% are faithful disciples of you.
भंतेंना मी नुकतंच मामी जी भेट घेतली त्याच्यामध्ये हे सांगितलं की तुम्ही एका गोष्टीची खात्री करू शकता की तुमच्याबद्दल अगदी 100% भारतीय लोक एकनिष्ठ आहेत.
I said I can guarantee this.
आणि मी म्हणालो की याची मी खात्री देईल.
मनी बॅक
गॅरंटी.
He said, oh, I know. But in the West, it's not the case. Quite a sizable number of Western order members think of themselves as order members, but are not able to accept Bhante as their teacher.
अगदी चांगली अशी संख्या पश्चिमात्य लोकांची आहे की जे स्वतःला धर्मचारी तरी म्हणतात परंतु भंतेंना आपला गुरु म्हणत नाही.
Anyway, we're gradually sorting this out.
परंतु हळूहळू आपण ही गोष्ट सोडवण्याचा प्रयत्न करतोय.
But it means they haven't really understood what the ordination ceremony means.
याचा अर्थ असा होतो की मग दीक्षा समारंभ काय आहे ही गोष्ट त्यांना अजून पूर्णपणे समजलेली नाही.
Because the ordination ceremony emerges from Bhante's teaching.
कारण दीक्षा समारंभ हाच मुळात भंतेंच्या शिकवणीतून बाहेर आलेला आहे, निर्माण झालेला.
इट हॅज नो मीनिंग आउटसाइड दॅट टीचिंग.
या शिकवणीच्या बाहेर त्याला कुठलाही असा अर्थ नाही.
इट्स अ नॉन ऑर्डिनेशन आउटसाइड दॅट टीचिंग.
या शिकवणीच्या बाहेर जर त्याला पाहिलं आपण तर त्याला तो एक प्रकारची अदीक्षा आहे, दीक्षा नसणं आहे.
सो इफ यू एक्सेप्टेड दॅट ऑर्डिनेशन यू एक्सेप्टेड अगेन संग्रक्ष्टर्स अंडरस्टँडिंग ऑफ इट.
जेव्हा तुम्ही अशा प्रकारे दीक्षा स्वीकारता त्याचा अर्थ असा आहे की त्या दीक्षेच्या संदर्भात भंतेंचा जे काही समज आहे ती समज सुद्धा तुम्ही स्वीकारता.
And if you've accepted that understanding, you're his disciple.
आणि जेव्हा तुम्ही त्यांची ही समज स्वीकारता तेव्हा तुम्ही त्यांचे शिष्य बनता.
1+1=2.
1+1=2.
2+2=4.
2+2=4.
Very simple.
अगदी साधं आहे, स्पष्ट आहे.
But we very, very clever and highly educated Westerners, we can't understand this.
They make one and one clever.
Yes. Anyway, we've got our problems here. Faithful disciples who don't follow the teachings. But anyway, that's
not good. अशा एकनिष्ठ शिष्य आहोत की त्यांची शिकवण मात्र आचरणात आणत नाही.
So yes, I've tried to set out in this paper what ordination really means in Bhante's understanding.
आणि ह्या पेपरमध्ये भंतेच्या समजेनुसार दीक्षेचा काय अर्थ होतो ही बाब मी ह्या लेखात स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला
आहे. Bhante's read what I've written, been through it quite carefully, even made some corrections.
भंतेंनी ही गोष्ट अतिशय सखोलपणे वाचलेली आहे आणि काही त्यांच्या ज्या काही सूचना आहेत त्या सुद्धा त्याच्यासाठी केलेल्या आहेत.
He says that, yes, this is in Subhuti's words, but this is my teaching.
आणि ते असं पण म्हणाले की तरी हे सुबुधीच्या शब्दात असलं तरी देखील ही माझी शिकवण आहे.
He always says that, it's in Subhuti's words.
असं म्हणतात की हे सुबुधींच्या शब्दात आहे.
And says something like, well, maybe it's not the way I would have put it.
आणि ते असं पण म्हणतात की कदाचित मी अशा शब्दात मांडलं नसतं.
His path has got a way of stroking you and pushing you at the same time.
एक प्रकारे भंतेंचं हे एक हातखंड आहे की हळूच तुमच्या डोक्यावर हात पण फिरवायचा आणि ढक्का पण द्यायचा.
Yes, this is what we're going to be looking at. Subhuti's words of Bhante's understanding.
आपण याला अशा पद्धतीने पाहू शकतो की भंतेची जी समज आहे ती सुबुधींच्या शब्दांमध्ये.
So any mistakes, Subhuti's fault, not Bhante's.
म्हणून जर काही याच्यात चूक असेल तर ती सुबुधींची चूक असणार आहे, भंतेची नाही.
But I hope that so far this makes quite clear what we're looking at.
आणि आतापर्यंत ही गोष्ट निश्चितच आपल्याला स्पष्ट होते की आपण काय पाहत आहोत.
I'll go through the rest of it over the next few days. I don't want to go further now.
तर पुढच्या काही दिवसांमध्ये याच्यामध्ये अधिक आपण पुढे जाऊया. सध्या आपण जास्त पुढे जाऊ नका.
But there are a few important points for you to reflect upon.
परंतु काही अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत ज्याच्यावर तुम्ही चिंतन केलं पाहिजे.
And I'm going to ask Chandrashil to in his own way, his own unique style, in his words, not my words, or Bhante's, to get you to think.
तर चंद्रशील आपल्या विशिष्ट शैलीनं ह्या गोष्टीविषयी कसा विचार करायचा ते त्यांच्या शब्दात, माझ्या किंवा भंतेंच्या शब्दात नाही तर त्यांचे शब्द सांगण्याचा प्रयत्न करतो.
And then to break up into groups to discuss that the rest of the morning and in the afternoon.
त्याच्यानंतर मग आपण गटामध्ये जाणार आहोत आणि सकाळी आजच्या सकाळी सुद्धा आणि दुपारी सुद्धा त्याच्याविषयी चर्चा करणार.
And I just like to stress that, you know, your preceptors or becoming preceptors.
तर मला ह्याच्यावर जोर द्यायचा आहे की तुम्ही उपाध्याय आहात आणि किंवा काही बनणारे उपाध्याय आहात.
And it's very, very important indeed that you really grasp these principles.
आणि म्हणून हे तुम्हाला हे तत्व समजणं अतिशय महत्वाची गोष्ट आहे.
So make sure you clear up any misunderstandings, any doubts, and any problems.
तर कुठल्याही प्रकारचे समज असतील, काही अडचणी असतील तर त्या तुम्ही खरंच स्पष्ट कराल याची खात्री करा.
So I'll hand over to Chandrashil. He probably doesn't need translation. And thank you very much, Yashil-san.
Thank you. Thank you very much.